पौलाचे इफिस करास पत्र अध्याय एक. इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशू मधील विश्वास ठेवणारे यास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच कडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडिले. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता आगाऊ नेमिले. त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकरात त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. त्याने ही कृपा सर्व ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारा आपल्यावर विपुल केली आहे. त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप व त्याच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे स्वसंकल्पाचे गुज आपल्याला कळविले. ती योजना अशी की काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लाविताना आकाशात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे पूर्वी नेमिलेले जे आम्ही ते त्यामध्ये वतनही झालो आहो. यासाठी की पूर्वीच ख्रिस्तावर आशा ठेवणारे जे आम्ही त्या आम्हावरून त्याच्या महिम्याची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याचवर विश्वास ठेविला आणि निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विसार असा जो देऊ केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का देवाच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळाला. यास्तव प्रभू येशूवर तुम्हामध्ये जो विश्वास आहे आणि जे प्रेम तुम्ही सर्व पवित्र जनसंबंधाने व्यक्त करीता त्याविषयी ऐकून तुम्हासाठी मी उपकार मानिता राहत नाही. मी आपल्या प्रार्थनात तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखी संबंधी ज्ञान व प्रकटीकरण याचा आत्मा द्यावा असा की तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची संपत्ती ठेवली. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता अधिकार सामर्थ्य धनीपण सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्वांहून उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व भरतो त्याने ती भरलेली आहे.